पाठ्यपुस्तक पाठ चार नखशिखांत चार दोघी दोन्ही दोघे दोन्ही दोघ दोन्ही दोन क जुळ्यांची गंमत जुळ्याचं दुखणं जुळी मुलं होणं किंवा जुळी मुलं असणं ही गोष्ट काही दुर्मिळ नाही, पण तरीही जुळ्यांबाबत वाटणारी उत्सुकता आणि अचंबा जराही कमी झालेला नाही. ह्या विषयावर परत परत सिनेमे निघतात आणि लोक ते आवडीने बघतात. रॉजर फेडररसारख्या ख्यातनाम व्यक्तीला जेव्हा दुसऱ्यांदा जुळे होते तेव्हा ती मोठी बातमी होते. कोडिन्ही हे केरळमधील गाव तिथे असलेल्या जुळ्या मुलांच्या संख्येमुळे प्रसिद्ध आहे. ह्या गावामध्ये राहणाऱ्या प्रत्येक दाम्पत्याला केवळ जुळी मुलेच होतात. हे असे का घडते ह्याचा शोध वैज्ञानिकही आजवर लावू शकलेले नाहीत. मूळच्या ह्या गावच्या नसलेल्या बाहेरून आलेल्या दाम्पत्याला देखील गावामध्ये आल्यानंतर जुळी मुलेच झाली. हे नक्की कसे काय घडते ह्याचे गूढ अजूनही कोणालाच उकललेले नाही.